हरि ओम नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो। नमः ककुभाय निषङ्गिणेस्तेनानां पतये नमो। नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो। नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो। नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो। नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्यो मुष्णतां पतये नमो। नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो। नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो। नम इषु मद्भ्यो दन्वाविभ्यश्च वो नमो। नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो। नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो। नमोऽस्यभ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो। नम आसीनेभ्यश्च वो नमो। नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो। नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो। नम सभाभ्यश्च सभापतिभ्यश्च वो नमो। नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो। नम उगणाभ्यस्तृगंहतिभ्यश्च वो नमो। नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च वो नमो। नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो। नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो। नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो। नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो। नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो। नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो। नमस्सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो। नम क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो। नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो। नम कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो। नम पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो। नम इषुकृभ्यो दन्वकृभ्यश्च वो नमो। नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो। नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घेऊ। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी संपत मिलिंदाला आपल्याला आज सांगणार आहे। सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। औरंगाबाद, नांदेड आणि गोरट या ठिकाणी 1988 सालच्या जानेवारी महिन्यात झालेल्या आनंद यात्रेतल्या काही स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न गेले काही गुरुवार सुरू आहे। 9 ते 14 जानेवारी 1988 या दरम्यान सुमारे 15-20 साधकांना बरोबर घेऊन स्वामीजी आणि सरलाताईंची ही आनंदयात्रा झाली। दिनांक 12 जानेवारी रोजी परमपूजनीय अनंतराव आठवले यांचं अतिभक्तीपूर्ण असं काल्याचं कीर्तन झालं। त्या कीर्तनात पूजनीय आनंदराव आणि स्वामीजी यांनी घातलेली फुगडी हा हृदयातून कधीही मिटून जाऊ नये असा प्रसंग होता। तो सर्व भावकल्लोळ आटोपून दुपारी आम्ही सर्वजण 7-8 गाड्यांमधून नांदेड ते गोरटे हा सुमारे 1.5 तासांचा प्रवास केला। अनंतराव सुद्धा आमच्यातील एका गाडीत होते। गोरटे हे एक मराठवाड्यातलं छोटंसं, तसं म्हटलं तर अज्ञात खेडेगाव, गोदावरी तटावर वसलेलं, परंतु परमपूजनीय दासगणू महाराजांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्यामुळे पुनीत झालेलं। अनंतराव सुद्धा अधूनमधून गोरट्यात मुक्काम करत असत। त्या गावात एक जुन्या काळाचा वाडा होता। मातीच्या रस्त्यांवरून आमच्या गाड्या त्या वाड्यासमोर येऊन थांबल्या। राधा दामोदर प्रतिष्ठान आणि सद्गुरु दासगणू महाराज प्रतिष्ठान अशा दोन पाट्यांनी आमचं स्वागत केलं। जुन्या वाड्याचं अत्यंत कल्पकतेनं एका मठात रुपांतर केलेलं होतं। पूजनीय आनंदराव आठवल्यांसारख्या कुशल योजकाचा हात त्यावर फिरल्याचं स्पष्ट जाणवत होतं। त्या मठात दासगणू महाराजांची समाधी आहे आणि वातावरण मठ पवित्र आहे। त्या दिवशी संध्याकाळची आरती आणि भजनोपासना होण्याआधी स्वामीजी आम्हा सर्वांना घेऊन अर्धा पाऊण तास ध्यानाला बसले। शुभ्र वेशधारी स्वामीजींच्या आसनाच्या पुढ्यात 15-20 साधक साधिका शांत स्तब्ध ध्यानाला बसल्याचं दृश्य तेथील मंडळींसाठी अगदी अपरिचित होतं। कौतुकाने ते सर्व येता जाता ध्यानमग्न झालेल्या गुरु शिष्य समागमाचं अवलोकन करत होते। अनंतरांना सुद्धा त्याचा संतोष वाटला। आरती आणि नित्यपाठ हुडकून सर्व मंडळींनी भोजन केलं। अतिशय सात्विक आणि साधाच बेत, परंतु प्रसादासारखा पवित्र वाटत होता। अनंतरावांच्या वागण्यातली आपुलकी स्पष्टपणे जाणवत होती। एरवी त्यांचा स्वभाव रोखठोक आणि काहीसा करडा, पण गोरट्यात मात्र ते स्वतःच्या घरात संत आले आहेत अशा भावनेने वागत होते। स्वामीजींची सर्व व्यवस्था अतिशय काळजीपूर्वक सांभाळली जात आहे ना यावर त्यांचं बारीक लक्ष होतं। जेवताना सुद्धा स्वामीजींना चावायला सोपा जावा म्हणून मऊ भात त्यांनी वेगळा करून घेतला होता। भोजनोत्तर रात्री 9 वाजता सर्वजण समाधीसमोरच्या सभागृहात अनौपचारिक गप्पागोष्टींसाठी जमलो। दोन सत्पुरुषांच्या सहवासात बसायला मिळणं यानंच आम्ही सारे हरखून गेलो होतो। स्वामीजी आणि बापूसाहेब भिशीकर यांनी अप्पांना म्हणजे आनंदरावांना बोलतं करण्यासाठी त्यांची एक छोटीशी मुलाखतच घेतली। दासगणू महाराज तथा पूजनीय दादा आणि स्वतःबद्दल अप्पांनी फार उद्बोधक कथन अगदी मोकळेपणानं केलं। दादांनी साईबाबांच्या सांगण्यावरून पोलिसातली नोकरी सोडली। त्यांना वयाच्या 10-11 वर्षापासून काव्यस्फूर्ती होती। सुरुवातीला ते तमाशातील लावण्या रचून तमाशगुरांना देत असत, परंतु साईनाथांची कृपा झाल्यावर मात्र त्यांनी आपली सारी काव्य प्रतिभा अभंग कवन आणि प्रामुख्यानं संतचरित्र रचण्यासाठी वापरली। त्यांना आधुनिक महिपती यासाठीच म्हटलं जाई। साईबाबा, अक्कलकोट स्वामी महाराज, गजानन महाराज या सर्व थोर सुपुरुषांची काव्यरूप चरित्र त्यांनी लिहिली। अनंतराव म्हणाले, दादांचा आवाज अगदी मधुर परंतु खडा होता। त्यांची कवनं हजारोंच्या समुदायाला सुद्धा ध्वनिवर्धकाशिवाय ऐकू जात असत। दासगणू महाराजांनी अप्पांचे वडील दामोदर आठवले यांना लहानपणापासून सांभाळलं। त्यांचं इतकं प्रेम होतं की आपल्या मुलीचा यमुताईचा विवाह दादांनी म्हणजे दासगणू महाराजांनी त्या काळी दामोदर पंतांशी ठरवला। पण दामोदर पंतांनी निक्षून सांगितलं की यमी माझी बहीण आहे, तेव्हा नाईलाजांनी दादांनी दुसऱ्या मुलीशी दामोदर पंतांचा विवाह लावला. अप्पा सांगत होते, माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी माझे वडील गेले आणि दादांनीच तेव्हापासून माझा सांभाळ केला. आजोबाचं नातवावर जसं प्रेम असतं तसं निश्चिन प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. अनंतराव आपल्या आजोबांबद्दल आणि सद्गुरूंबद्दल भरभरून बोलत होते. त्यांना वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या घटना स्पष्टपणे आठवत होत्या. ते म्हणाले, 10-11 वर्षांपर्यंत मी सतत रुग्णाईत होतो. दासगणू महाराज रात्र माझ्या डोक्यावर हात फिरवत विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसून राहत. आप्पांची शिक्षणाला सुरुवातही त्यामुळे उशिरा झाली. शाळेच्या अभ्यासापेक्षाही वाचनाची अफाट आवड होती. लहानपणीच रामायण, महाभारत, पांडव प्रताप असं विपुल साहित्य वाचत असत आणि बरेचसे भाग त्यांचे तोंडपाठ होऊन जात. दासगणू महाराजांच्या इच्छेनं ते आयुर्वेद महाविद्यालयात जाऊन डॉक्टर झाले आणि तिथेच अध्यापनाचं काम केलं. दादा त्यांना म्हणाले, म्हणजे दासगणू महाराज, आयुर्वेद हे एकच भारतीयांच्या प्राचीन शास्त्रातलं भौतिक शास्त्र आहे आणि अजूनही जिवंत आहे, त्यामुळे तू तेच शिक. आपण म्हणाले, वयाच्या 18 ते 21 वर्षांच्या काळात 18 ते 21 या काळात मी पूर्ण मुरीश्वरवादी होतो. घरातली सर्व धार्मिक कृत्य व्यवस्थित करायचो, पण दादांची इच्छा म्हणून. माझा भाव नास्तिकतेचाच होता. दादांशी मी नेहमी वाद घालत असे. 14 वर्षीच गीता रहस्य वाचून काढलं होतं. दादांशी ईश्वराच्या अस्तित्वाबाबत वाद घालत असे. माझं वाचून खूप असल्यामुळे वादात दादा निरुत्तर होत आणि मग मला वाटून तसं बोलायला लागत. मी त्यांना एकदा म्हटलं, दादा ही कसली आहे वादाची पद्धत? त्यावर ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे तुम्ही सारे बुद्धिमान, हे आदत झालं की काय? गेली 10,000 वर्ष आपल्या देशात कोणालाच बुद्धी नव्हती का? आपले ऋषी मुनी संत महात्मे त्यांना जे मिळालं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग तर काय जर तुम्हाला हे कळत नसेल तर? वादात मला जिंकून तुला काय मिळणार? त्याऐवजी आपल्या संतांनी महात्म्यांनी जे सांगितलं आहे त्याचं आकलन होण्यासाठी तुझी बुद्धी वापर. आप्पांच्या विचारांना या संवादातून कलात्मक मिळाली. मग त्यांनी त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली. दादा त्यांना म्हणाले, तुला भाव उत्पन्न होत नसेल तर तो वाढवायचा प्रयत्न कर. श्रद्धा कधी एकदम बसत नाही आणि एकदम उडत सुद्धा नाही, त्यासाठी धडपड करावी लागते. गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी यासारखा एक तरी ग्रंथ पारायणासारखा वाचत जा. आत्ता पुढे म्हणाले, 4-5 वर्ष मी असा प्रयत्न करत राहिलो आणि त्यानंतर मात्र सश्रद्ध बनलो. आम्ही सारे देहभान हरपून हा संवाद ऐकत होतो. आप्पा म्हणाले, मी अजूनही जेव्हा जेव्हा जागा असतो तेव्हा वाचन आणि चिंतन यातच असतो. झोप सोडता उर्वरित वेळ या विचारातच असतो. स्वामीजींनी त्यांना हळूच विचारलं, या सर्व विचार चक्रापासून वेगळं व्हावं, अलिप्तपणे थोडा वेळ विचारांकडे पाहत राहावं असं नाही का वाटत तुम्हाला? आप्पा म्हणाले, नाही वाटत. माझ्या विचारांचा विषय ज्ञान आणि आचारांचा विषय विष्णू सहस्रनाम. दिवसातून जमीन तितक्या वेळा विष्णू सहस्रनाम म्हणत असतो. नामावर लक्ष केंद्रित करा असा लोकांना बोध देण्याचा प्रयत्न करतो. आप्पांचं हे पारदर्शी प्रामाणिक स्वयंकथन ऐकून आम्ही फार प्रभावित झालो. स्वामीजींचा आणि आप्पांचा स्नेहबंध अतूट होता. दोघांच्या प्रकृतीत फरक, साधनेत फरक, पण हृदयानं मात्र दोघंही एकरूप अभिन्न होते याचा प्रत्यय पदोपदी आम्ही घेत होतो.
मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कैयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले सरोत लावले द्वारी, इवले सरोत लावले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गोफिये नशेला, मनाची गुंती गोफिये नशेला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कैयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला.
वा वा, छान गायलास. हरी हरी. गमागमस्यं गमनादिशून्यं चिद्रूपदीपं तिमिरापहारं या श्लोकातील वर्णनाप्रमाणे ध्यान प्राणायाम साधत आहे असावा. गोव्याचे बापू नाईक यांचे संदर्भात वर्णिलेली शून्यावस्था, निशून्य अवस्था, महाशून्य अवस्था, स्वसंवेद्यता आदी संकल्पना स्थिर असाव्यात. तरीही कुठेतरी अडकल्याची भावना चित्ताला हळुवार करते. सोहम जप 3 ते 5 वेळा करावा याबद्दल स्वल्प संदिग्धता. सोहम वृत्तीचा अविच्छिन्न प्रवाह अष्टौप्रहर स्थित होतो. सोहम वृत्ती अखंड लागली की मीचा विसर पडतो. ही 2 अवतरणे स्वाध्याय ज्ञानेश्वरी आबा महाराज परांजपे यांचे निरूपणातील आहेत। गतजीवनातील अनुभवावर आधारित आत्मतृप्तता जाणवते। साक्षीभावात उणीव जाणवते। आत्मज्ञान मिळवावे कसे, यदा कदाचित मिळाले तर टिकावे कसे, त्याकरता नेमकी साधना कोणत्या स्वरूपात करावी असा प्रश्न आहे। खूप दिवसांनी एखादा असा दमदार प्रश्न आला आणि हा प्रश्न खरं म्हणजे काल रानडे आजोबा आले ते त्यांच्या बरोबर मी बोललो देखील, पण मी त्यांना असं म्हटलं की हा मी सत्संगात देखील घेईन। याचं कारण या प्रश्नाच्या अंगाने अनेकांना ध्यानाविषयी आणि ध्यानाच्या प्रक्रियेविषयी एक प्रकारची अधिक स्पष्टता निर्माण होईल, आपण कुठं आहोत हेही समजेल, प्रवास कसा आहे याचीही कल्पना येईल। गमागमस्यं गमनादिशून्यं चिद्रूप दीपं तिमिरापहारं या श्लोकातील वर्णनाप्रमाणे ध्यान प्राणायाम साधत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। गमागमस्यं गमनादिशून्यं चिद्रूप दीपं तिमिरापहारं याच्यातला गम आणि आगम हा शब्द श्वासांना उद्देशून आहे। आणि श्वासाच्या अनुरोधाने शून्य ही संकल्पना याच्यामध्ये वर्णन करून सांगितलेली आहे। श्वासाचं शरीरातून बाहेर पडणं आणि बाहेरून श्वास म्हणजे हवा आपण फुफ्फुसात भरून घेणं याला गम म्हणजे बाहेर पडणं आणि आगम म्हणजे आत येणं असे शब्द योजलेले आहेत। श्वासाचं बाहेर पडणं आणि आत येणं, आत आल्यानंतर परत बाहेर पडणं, या दरम्यान एक शून्य स्थिती येते असं इथं म्हटलेलं आहे। शून्य याचा अर्थ कोणतीच क्रिया नसलेली अशी अवस्था, उभय क्रिया शून्य विवर्जित स्थिती, त्याला शून्य असं म्हणतात। म्हणजे श्वास आत घेणं तर संपलेलं आहे आणि बाहेर सोडण्याला अजून प्रारंभ झालेला नाही। त्यांनी असं म्हटलं की वरील वर्णनाप्रमाणे ध्यान प्राणायाम साधत आहे। या वर्णनाप्रमाणे असणारा प्राणायाम हा प्राणायामाचं स्वरूप नसून सोहम स्वरूप जो श्वास आपण घेतो आणि सोडतो, श्वास घेताना सो किंचित थांबणं आणि सोडताना हम सो असा मनातल्या मनात उच्चार, किंचित थांबणं आणि सोडताना हम असा मनातल्या मनात उच्चार, श्वास घेणं किंचित थांबणं शून्य आणि सोडणं, यावेळेला शून्य या स्थितीचा प्रथम निर्देश या ठिकाणी आला। ही जी शून्यावस्था आहे, ही शून्यावस्था नंतर साधकाला हा झाला एक प्रकारे ध्यानाच्या अंतर्गत असणारा प्राणायाम, पण याला प्राणायाम असं ध्यानयोगी म्हणत नाहीत। ही मन प्राणांसह शांत करण्याची कला म्हणून सांगितलेला आहे। प्राणायामाचा जो उद्देश आहे तो सुरुवातीला शारीरिक आहे, पण अष्टांग योगाप्रमाणे प्राणायामाचा उद्देश देखील मन शांत होणं हाच आहे। पण इथं प्राणायाम म्हणून या संप्रदायामध्ये हा कसा सांगितलेला नाही, म्हणून खूप काळ करावा अशा करता हा सांगितलेला नाही। त्याच्याऐवजी तसे 3, 5, 7, 10 असे श्वास पुरेत असं सद्गुरू सांगतात। मला अनुग्रह दिला तेव्हा स्वामीजी म्हणाले की असे तीन श्वास घ्यावेत असं बाबा महाराज म्हणत असत असं म्हणाले. जर स्वरूपानंदांचे गुरु म्हणत असत की तीन श्वास घ्यावेत तर स्वरूपानंद असं म्हणत असत की असे तीन ते पाच श्वास घ्यावेत. स्वामीजी म्हणाले की असे याचा अर्थ जीवभावाने आपण चिदाकाशात सो असं म्हणत प्रवेश करतो आहोत. त्या ठिकाणी शब्दरहित परमात्म्याशी समरसता जाणीवेनी अशी घडते आहे आणि श्वास रोधून धरलेला आहे आणि श्वास सोडत असताना हम असा मनातल्या मनात उच्चार करत पण जीवभावाने आपण परत नाभीस्थानी येतो आहोत. अवांतर कुठलाही मनात विचार उठत नाहीये, फक्त जाणीवच काम करते आहे. जीव चैतन्य परमात्म्याला भेटायला चाललेलं आहे, भेट घडते आहे आणि परत येत आहे. त्यावेळेला शरीराची जाणीव फारशी नको, परिसराची नको. तुम्ही तुमच्या श्वासावर उतरलेले आहात. असे तीन श्वास घेण्यासाठी समजा पाच सात दहा श्वास घ्यायला लागले तरी चालतील असं स्वामीजी म्हणाले. कारण तीन श्वासात हे जर जमलं, गणेशनाथ सांगत असतील तसं, तर तीन श्वासही पुरतील. अथवा तीन ते पाच श्वासात हे जर जमत असेल, स्वरूपानंद सांगत तसं, तर तेही जमेल. पण असे तीन श्वास घेण्यासाठी तुम्हाला दहा घ्यायला लागले तरी चालतील. पण सदंड ध्यानामध्ये अशा प्रकारचे श्वास घ्यायचे नाहीत. आमचाच एक मित्र स्वामीजी सांगत असताना खूप स्पष्टतेने सांगायचे, पण ऐकणारा कसा ऐकतो कोण जाणे. त्याप्रमाणे तो सर्व वेळ सोहमचे श्वासच घेत असे. पुढे ध्यानाची प्रक्रिया स्वामीजींनी सांगितलेली त्याच्या लक्षातच राहिली नाही आणि सर्व वेळ म्हणजे आम्ही तो बसायचा तास दीड तास, पण सर्व वेळ तो असे सोहमचे श्वासच घेत असे. आणि एकदा तो स्वामीजींना दुकानात म्हणाला की दम लागतो, सोहमचे श्वास घेताना दम लागतो. तर स्वामीजी म्हणाले की हे श्वास इतके सोपे आहे, त्याच्यात दम लागण्यासारखं काही नाही, घे बरं. तुम्ही एक पाच सहा घेऊन झाल्यावर स्वामीजी म्हणाले लागला दम. तो म्हणाला आता नाही लागला, पण असे तासभर जर घ्यायला लागलो तर दम लागतो. ते म्हणाले तू तासभर घेतोस, तुला तसं सांगितलेलं नाहीये. हे जे श्वास घेणं आणि सोडणं आहे त्याच्यामध्ये दोन तीन तत्वांचा समावेश आहे. एक म्हणजे श्वास शांत आणि दीर्घ घेतले की मन देखील शांत व्हायला मदत होते. एक हा दीर्घ श्वास साध्या नाकपुडीने घेण्याच्या ऐवजी जर मध्यमेतून घेतला तर साध्या नाकपुडीपेक्षा जास्त दीर्घ घेता येतो आणि मन देखील ऊर्ध्वमुख व्हायला मदत होते. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ध्यानाचा उद्देश केवळ मन शांत करणं हा नसून, ऐका, ध्यानाचा उद्देश केवळ मन शांत होणं हा नसून शांत झालेल्या मनामध्ये बोध निर्माण होणं हा आहे. तो परमात्माच मी अशा प्रकारचा बोध निर्माण होणं हा ध्यानाचा उद्देश आहे. असं असल्यामुळे श्वास घेताना आणि सोडताना नुसते दीर्घ श्वसन न सांगता तो परमात्माच मी आहे या भावासकट, या बोधाच्या स्मरणासकट श्वास दीर्घ करायला सांगितलेले आहेत. आणि श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी ते शून्य केल्यामुळे त्या भावामध्ये थोडस रमणं जे आहे, विचाराखेरीज आपण तेच होऊन राहिलो असं, त्याची चूक तरी तुम्ही अनुभवणं हा त्याचा उद्देश आहे. पतंजलींच्या भाषेमध्ये सो म्हणून श्वास घेतल्यावर हम म्हणून सोडण्याच्या आधी धारणा स्थिर करणं आहे. धारणा याचा अर्थ किंचित काळ परमात्म्याशी तद्रूपता. हा धारणेचा अभ्यास आहे आणि मग पुढे ध्यानाचा अभ्यास आहे. हे जे शून्य आहे हे शून्य तिथं असं म्हटलेलं आहे की चिद्रूप दीपम तिमिरापहारम. चित म्हणजे ज्ञान दर्शवणारे जणू हे दिवेच आहेत. ही शून्य स्थिती यांनी अज्ञानाचा अंधकाराचा नाश होतो असं तिथं म्हटलेलं आहे. आता पुढे जाऊ आपण बरं का. गोव्याचे बापू नाईक यांच्या संदर्भात वर्णिलेली शून्यावस्था निःशून्य अवस्था महाशून्य अवस्था स्वसंवेद्यता आदी संकल्पना स्थिर असाव्यात असं म्हटलेलं आहे. या स्थिरच आहेत. गोव्याच्या बापू नाईकांचा यांनी जो उल्लेख केलेला आहे तो दीपे दीपू लाविला या चरित्रामध्ये वाचून त्यांनी केलेला आहे. त्याचंही असं झालं की रमण महर्षींकडे जाणारे गोव्याचे बापू नाईक रमण महर्षींनी देह ठेवल्यानंतर खूप एक प्रकारे अस्वस्थ झाले. इतका अंतरंग आणि आत रमलेला असा महापुरुष त्यांनी पाहिलेला होता रमण महर्षींच्या अंगानी. आणि ते त्यांच्याकडे जात असत आणि त्यांच्याकडून त्यांनी मनोमन अनुग्रहच घेतलेला होता. ध्यानही करत असत. रमण महर्षी फाइंड आउट हू एम आय असं शोधा असं म्हणत असत आणि ते ध्यानात शोधायचा प्रयत्न करत असत. पुढे स्वरूपानंदांची आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांना ते महाराष्ट्रातले रमण महर्षीच भासले बापूंना. इतके आत रमलेले मुरलेले अंतरंग ध्यानाचे अधिकारी साक्षात ज्ञानेश्वर असावेत असे. त्यामुळे स्वरूपानंदांचा त्यांनी अनुग्रह घेतला आणि फाइंड आउट हू एम आय अशा प्रकारे साधना करत असताना स्वरूपानंदांची सोहम साधना ते करायला लागले. ही साधना करत असताना अर्थातच ते पुण्याला स्वामीजींकडे येऊन गेलेले होते. स्वामीजी गोव्याला बापू नाईकांकडे गेलेले होते. त्यांचं तिथं प्रवचनही झालेलं होतं. त्यांचा घनिष्ठ संबंध होता. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आपण दोन वेळेला पावसच्या आनंद यात्रेला गेलो. त्याच्या दुसऱ्या वेळेला त्यांची वर्षाची जी पूजा पावसला प्रथा आहे समाधीची महापूजा तसं त्यांचं नाव नोंदवलेलं होतं म्हणून ते तिथं आलेले होते. आणि फार जुने स्वरूपानंदांकडे येणारे आणि प्रतिष्ठित अशी व्यक्ती साधक म्हणून स्वरूपानंदांच्या घरामध्ये माझघरात ते जेवत असत आणि माझी जेवणाची व्यवस्था तिथं माझघरातच केली जाते. तसा ते आणि मी एका पंक्तीला होतो. त्यांनी सकाळचा सत्संग ऐकलेला होता तिथं आपल्या आनंद यात्रेमध्ये झालेला आणि मी नेमकी ध्यानाच्या प्रश्नांची काही उत्तरं त्याच्यामध्ये दिली. त्यामुळे माझे शेजारी बसून ते असं म्हणाले की इतक्या नेमकेपणाने ध्यानावर तुम्ही सांगितलं आणि तिथं त्यांनी मला काही प्रश्नही विचारले. मी बोलता बोलता त्याची त्यांना उत्तरं दिली. मला माहीत नव्हतं ते कोण आहेत. आणि मग नंतर ते मला म्हणाले की तुम्ही पणजीला या माझ्याकडं माझे पाहुणे म्हणून तुम्ही या वगैरे आणि ते तसंच राहिलं. पण त्यांच्या आग्रहाखातर मी पणजीला जायचं ठरवलं आणि मी पणजीला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले की तुमचं प्रवचन स्वामी माधवनाथांचं झालेलं होतं तर तुमचंही प्रवचन माझ्या घरी आपण करू. त्यांना नागनाथ असं म्हणत असत बापू नाईक. तरी देखील तिथले लोक नागेश नाईक होते ते आणि नागनाथ नाईक म्हणजे नाथ परंपरेचे हे अधिकारी आहेत अशा प्रकारे पणजीत त्यांना मान होता एक प्रकारे. प्रवचनाच्या आधी ते मला म्हणाले की आपण जरा बोलू, मला तिथं पावसमध्ये मी हे शून्य निशून्य महाशून्य याच्यावर थोडं बोललेलो होतो, मला म्हणाले याच्या संबंधी शंका विचारायच्यात आणि तुम्ही प्रवचन या संदर्भातच करावं अशी माझी इच्छा आहे. वर आम्ही त्यांच्या खोलीत गेल्यावर ते मला असं म्हणाले की शून्य स्थिती निर्माण होते, तसंच बराच काळ शून्य स्थिती देखील माझी टिकते, पण याच्यानंतर काय करायचं हे मला समजत नाही. आणि हा प्रश्न मी रमण महर्षींना विचारला होता, हाच प्रश्न मी स्वरूपानंदांनाही विचारला होता, हाच प्रश्न मी बाळासाहेबांनाही विचारला होता, पण आत्ता मी जितका अडकलेलो आहे तितका तेव्हा अडकलेलो नव्हतो. तेव्हा ते तार्किक प्रश्न होते की समजा एवढं झालं तर मी काय करायचं, पण आता मला खरंच ही अडचण आहे की दीर्घकाळ विचारच नाही अशी स्थिती येते आणि मग पुढे काहीच मार्ग सापडत नाही, तसंच बसून कसं राहायचं, पुढचं ध्यान कसं आहे, मग मी काय करायचं. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की शून्य स्थिती जी आहे म्हणजे क्षणमात्र विचाररहित स्थिती, त्याला शून्य स्थिती असं म्हणतात. एक विचार तर संपलेला आहे आणि दुसरा विचार तर अजून उद्भवलेला नाही, याच्या दरम्यान अतिशय क्षण दोन क्षण केवळ टिकणारी अशी स्थिती, याला शून्य स्थिती असं म्हणतात. आणि चांगल्या साक्षित्वाच्या अभ्यासामध्ये ही शून्य स्थिती एकाच ध्यानामध्ये वारंवार साधकाच्या लक्षात येते. पुढे सरावानी ही स्थिती वाढते आणि त्याचं 5 सेकंद 10 सेकंद 20 सेकंद मिनिट 1.5 मिनिट एवढ्या मोठ्या स्थितीमध्ये त्याचं पर्यवसान होतं. ही अधिक दीर्घ असल्यामुळं त्याला निःशून्य असं स्वामीजी म्हणत असत असं मी त्यांना म्हटलं. आणि स्वरूपानंदांचाही अभंग आहे, शून्य निःशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप. तर ते म्हणाले मी इथंच आहे, दीर्घ काळ ही विचाररहित स्थिती आणि मी ती विचाररहित स्थिती पाहतो आहे एवढंच मला समजतं. आणि त्यावेळेला मनाचा गोंधळ उडतो की आता इथून पुढचं ध्यान कसं, आता आत्मसाक्षात्कार होणार कसा, पुढचा रस्ता काय. मग त्यावेळेला मी परत सोहमचं स्मरण करतो, मी परत सोहम जप करतो. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की ही शून्य स्थिती आहे, ही शून्य स्थिती तत्वतः माझ्या अधिष्ठानावरच निर्माण झालेली असते, ती बाहेर कुठं नसते, माझ्या जाणीवेच्या अधिष्ठानावर मला शून्य स्थिती आहे हे समजतं. बरोबर, त्या शून्य स्थितीचा अधिष्ठाता मी असतो, समोर विचार शून्यता आहे हे मला म्हणजे साक्षी असलेल्या मला मूळ आत्मरूप त्याला समजत असतं, त्याचं अधिष्ठान मी असतो, माझ्या अधिष्ठानावर ती स्थिती मला समजते. बरोबर आहे, त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा निःशून्य म्हणजे अतिदीर्घ मिनिट 1.5 मिनिट निर्माण झालेली ही अमनावस्था आहे ती देखील माझ्याच अधिष्ठानावर मला समजते, त्याचंही अधिष्ठान मीच असतो आणि मी त्याचा साक्षी असतो, साक्षीत्वाने वेगळेपणाने समजते. हे जे शून्य अथवा निःशून्य आहे ते ज्याच्या अधिष्ठानावर समजतं तो जोपर्यंत वेगळं समजून घेतो आहे तोपर्यंत ही शून्य स्थिती आहे अथवा निःशून्य स्थिती आहे ती ज्याला समजतीये तो बाजूलाच राहतो, तो त्याचं ज्ञान होतच नाही. अशा वेळेला मी त्यांना असं म्हटलं की साक्षी जो असतो, विचारांचा जो साक्षी असतो तो शून्य स्थितीचा साक्षी असतो, तोच निशून्य स्थितीचा साक्षी असतो आणि जो साक्षी असतो तो मुळात जाणीव स्वरूप परमात्मा असतो, पण त्यांनी साक्षी भाव धारण केलेला असतो. त्याच्या असं लक्षात येतं की आता साक्षीत्वाचं काहीच काम नाही, कारण विचार असेल तर साक्षी संभवतो, जर विचारच नसेल तर कशाचा साक्षी. त्यामुळे आपोआप साक्षीभाव गळून पडतो आणि साक्षीभाव जरी गळून पडला तरी देखील ज्यांनी तो घेतलेला होता आपल्यावर ओढून ती जाणीव तशीच शिल्लक राहते आणि ती जाणीव स्वसंवेद्य असल्यामुळे त्या जाणीवेला आपण सच्चिदानंद अशा प्रकारचा बोध होतो. हा बोध झाल्यानंतर हे शून्य निशून्य ते महाशून्य सत्तेतून म्हणजे परब्रह्म सत्तेतून निष्पन्न झालेलं तर ते आपण होऊन राहतो. असं म्हटल्यावर ते उठले आणि त्यांनी माझे हात हातात धरले, म्हणाले की मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. त्यांना मी उत्तर काय दिलं या संदर्भात मी तुम्हालाच उत्तर देतो आहे की ही जी शून्यावस्था निशून्य अवस्था आहे ती अवस्था आपल्याच अधिष्ठानावर उठते, आपल्याच अधिष्ठानावर विचार उठतात. विचाररहितता देखील त्याचा आधार आपणच असतो, आपण चिदाकाशाचा देखील आधार असतो, आपल्याखेरीज चिदाकाश संभवत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नभाचे शून्यत्व गिळोनी, गुणत्रयाते निरवोनी, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. नभाचे शून्यत्व गिळोन, गुणत्रयाते निरवोन, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे नभ म्हणजे केवळ आकाश किंवा विचाररहित स्थिती, शून्य स्थिती ही आत्मसत्ताच गिळून टाकते, त्याचं अधिष्ठानच आत्मसत्ता असते. त्या ठिकाणी असणारे सत्व रज आणि तम याचे सूक्ष्म भाव देखील आपोआप नाहीसे होतात. त्या ठिकाणी तम आणि रज नसतो, पण त्या ठिकाणी जो सत्व असतो तो सत्व देखील अडकवणारा असतो, तो सत्वभाव देखील नाहीसा होतो, रजतम आधीच नाहीसे झालेले असतात. अशा रीतीने गुणत्रय नाहीसे होतात आणि जे शून्य भासत होतं तेच महाशून्य सत्तेमध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये परिवर्तित होतं आणि साधकाला आपण परमात्मा स्वरूप आहोत, सच्चिदानंद आहोत, अविनाशी आहोत, निराकार आहोत. आपण आहोत पण निराकार आहोत, आपण आहोत पण केवळ अस्तित्व मात्र आहोत. आपण आहोत हे त्या चैतन्यालाच कळतं आणि त्या ठिकाणी दुसरा नसल्यामुळे भीती नसते. द्वैतात भयम, अद्वैतात भयम नास्ती, त्यामुळे ती अभयाची स्थिती असते, ती शांतीची स्थिती. त्याच्यासारखी शांती मानस सरोवराच्या ठिकाणी देखील नाही. स्वरूपानंदांनी म्हणून, कृपावंत थोर सद्गुरु उदार, तेने योग सार दिले मज, मन पवनाची घालोनिया गाठ, गगनाची वाट दावी येली, शून्य निशून्याचे बीज महाशून्य, भेटविले धन्य हरी रूप, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे, असं म्हटलेलं आहे. या संकल्पना स्थिर असाव्यात नाही, या स्थिर आहेत आणि आजोबा असं काल म्हणत होते तरीही कुठेतरी अडकल्याची भावना चित्ताला हळुवार करते, कारण हा काळ किती जाईल सांगता येत नाही. इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव असं समर्थांनी याला म्हटलेलं आहे. दृश्य अलीकडे सुटलेलं आहे आणि ते शून्यत्व नाहीसं झाल्यानंतर पलीकडे देव आहे. पण मध्ये हे जे शून्य आहे ते कोणाच्या ध्यान काळामध्ये साधकावस्थेमध्ये किती काळ राहील काही सांगता येत नाही. आणि तिथं कुठलाही मानवी हस्तक्षेप चालत नाही. तिथं मनानी परत सोहम म्हटलं की मन आलं. तिथं चिंतन करायचं झालं तर चिंतन ध्यानाच्या विरोधात आहे. आणि काही न करणं हे आपल्याला पटत नाही किंवा हे आपल्याला माहीतच नाही. पण काही न करण्यानेच आत्म्याचा अविक्रिय किंवा अकर्ता असा भाव प्रकट होत असतो. काही करणं हा देहाचा मनाचा बुद्धीचा अंतःकरणाचा असा प्रांत आहे. असं असल्यामुळे काही आपण आतापर्यंत आयुष्यात जिथं आहोत ते काही करून आहोत. करंटा पळवणी उताना करी नाना प्रकारांच्या कल्पना कसं नाहीये. आपण कर्म केलेलं आहे. आपण कोणत्या तरी विषयाचं ज्ञान घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, कर्तृत्व गाजवलेलं आहे. इथलं कर्तृत्व हे बाहेरच्या कर्तृत्वापेक्षा वेगळं आहे. इथलं कर्तृत्व काही न करणं हे आहे. आणि हे देहधाऱ्याला अवघड जातं काही न करणं. आणि त्या म्हणजे जिथं मनही संपलेलं आहे पण जाणीव असल्यामुळं आता पुढं काय हा प्रश्न सतावत राहतो. आता मी काय करायचं हा तू काही करायचं नाहीये. आता जे होईल ते केवळ पाहायचं आहे हे तत्वायला अवघड जातं. पण याच्यातून मार्ग देखील निघतो. तसंच काही न करता बसून राहिलं की त्या जाणीवेलाच इंग्लिशमध्ये फार चांगला शब्द रिअलाइज होतो. म्हणजे त्याला त्याचं मन नाही सांगत की तू परमात्मा आहेस. त्याची बुद्धी नाही सांगत तू परमात्मा आहेस. या सगळ्यांची कार्य थांबलेली असतात पण त्या जाणीवेलाच समजतं की आपणच परमात्मा आहोत. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे असं परमामृतामध्ये मुकुंदराज म्हणतात. ते असं म्हणतात की सोहम जप 3 ते 5 वेळा करावा याबद्दल स्वल्प संदिग्धता. याचं कारण ओम तत्वम सोहम 6 हे सद्गुरूंनी केलेला उपदेश फक्त 3 वेळेला म्हणायचा आहे असं अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं जातं. तर आबा महाराज परांजपे असं म्हणतात की सोहम वृत्तीचा अविच्छिन्न प्रवाह अष्टप्रहर स्थित होतो. सोहम वृत्ती अखंड लागली की मीचा विसर पडतो. मग 3 वेळेलाच कसा करायचा असं त्यांना वाटत राहिलेलं आहे. ध्यानाच्या या प्रक्रियेमध्ये जपाला स्थान नाही, मूर्ती ध्यानाला स्थान नाही, चिंतनाला स्थान नाही. तिथं मनन नाही, चिंतन नाही, स्मरण नाही, मूर्ती ध्यान नाही, जप नाही, स्तोत्र पठण नाही. कारण तिथं मन नाहीस होणं ही गरज आहे. एरवी जप करता करता जपाच्या ठिकाणी मन नाहीस होणं ही जपाची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. पण ती ध्यानाच्या वेळेला सद्गुरूंनी सांगितलेली नाहीये. त्यामुळे जप करायचा नाही. समर्थांनी देखील दासबोधामध्ये महावाक्य उपदेश भला तरी त्याचा जप नाही बोलिला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याचा जप याची जी स्वल्प संदिग्धता असं त्यांनी म्हटलेलं आहे 3 ते 5 वेळा करावा. माझा तर कधी कधी अनुभव असा आहे की थोडं ओंकाराचं स्मरण आणि अर्थाचं स्मरण केलं सद्गुरू आपल्या जीव चैतन्याला तत्त्वम असं म्हणतात. आणि सद्गुरू ज्या परमात्म तत्वामध्ये एकरूपता साधून आहे तिथून ते आपल्या जीव चैतन्याला तेच तू आहेस असं म्हणतात याचं जर थोडंसं चिंतन केलं आणि आपण त्यांनी केलेल्या उपदेशामुळे आपोआपच त्या भावामध्ये स्थिर झालो तर प्रत्युत्तर सहज आहे सोहम सहा। तर आपलाही भाव असा राहतो की तो परमात्माच मी आहे, आता केवळ परमात्माच शिल्लक राहिला, या भावामध्ये जरा स्थिर राहिलं असं तीन वेळेला जर केलं जो कोणी करेल त्याला सोहमचे श्वास देखील घेईल न घेईल तो चिदाकाशात एकरूपता साधेल किंवा दोन चार श्वासांमध्ये तो फार चांगलं ध्यान करेल। ते असं म्हणतात की गतजीवनातील अनुभवावर आधारित आत्मतृप्तता जाणवते, हे चांगलं आहे। जे गेलेलं जीवन ते फार चांगलं असेल तर आत्मतृप्तता सहज आहे। आत्मा हा आत्मा या शब्दाचा अर्थ मी असा आहे, त्याचा पारमार्थिक परिभाषेतला अर्थ निर्गुण निराकार निस्संग निर्द्वंद्व अविनाशी जन्म मरण रहित असा आहे, पण मी। त्यामुळे आत्मा हा शब्द ज्याला ज्याला आपण मी म्हणतो त्या सगळ्याला लागू आहे, ते देहाला लागू आहे, मनाला लागू आहे। म्हणून कधी कधी मनाला उद्देशून देखील आत्मा हा शब्द गीतेतही आलेला आहे, योगयुक्त विशुद्ध आत्मा विजितात्मा जितेंद्रिय अशा प्रकारे। त्यामुळे आपलं जे सर्वसामान्य लौकिक जीवन आहे तेही जर सात्विक कर्म उत्तम विचार चांगले खोटेपणा नाही कोणाला फसवलं नाही सर्वांशी उत्तम वैरभाव किंचितही न राखता राहिलो तर समाजाकडूनही चांगला प्रतिसाद मिळण्याची खूप शक्यता असते। वाईट लोक थोडेसे असतात त्यांच्याकडून सगळ्यांनाच अनुभव तसा येतो, ते सोडलं तर या वर्तनाचा स्वतःच्या स्वतःला आपला आपल्याला एक प्रकारे सुखमय भाव असतो। तिथपासून साधनेत ज्यांनी थोडं बहुत मिळवलेलं आहे, सद्गुरूंकडे गेलेलं आहे, भावात्मक पिंड आहे, त्याला गतजीवनाबद्दल आत्मतृप्तता जाणवेल। ते म्हणतात साक्षी भावात उणीव जाणवते। ध्यानातला जो साक्षी आहे त्याचा कसूनच अभ्यास करायला पाहिजे, कारण तिथं साक्षी राहता आलं नाही तर मग विचार करणं एवढा एकच पर्याय राहतो, विचारात सापडणं। त्यामुळे तिथं उणीव ठेवू नका, तिथं उणीव ठेवायचं काही कारण नाही। तास दीड तास बसतो आणि उणीव का म्हणून ठेवायची, तिथं प्रयत्नपूर्वकच साक्षी राहायला पाहिजे। उणीव वगैरे हे शब्द ठीक आहेत, आपण मनुष्य मात्र आहोत, आपली शक्ती मर्यादित आहे म्हणून आपल्याला साक्षीभाव जमत नाही, पण उणीव ठेवू नका प्रयत्नामध्ये, साक्षीभावात उणीव ठेवू नका नाहीतर पुढचं काही होणार नाही। पण बाकी व्यवहारात मात्र साक्षीभाव प्रत्येक वेळेला जमतो असं नाही, असं होऊ शकतं मात्र। म्हणूनच आपल्या केंद्रामध्ये ज्या जे संकल्प आपण सांगितलेले आहेत ते साक्षीभाव आहे, स्मरण आहे, या महिन्याचं स्मरण आहे, अंतर्मुखता आहे, प्रेमभाव आहे, शरणागतता आहे, यापैकी काही एक जमलं तरी चालेल, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, ते एकच आहे। कोणाकोणाला साक्षीभाव जमतो पण प्रेमभाव जमत नाही असं म्हणतात। माझ्या मते असं जर होत असेल तर साक्षीभावही नीट जमत नाहीये। अंतर्मुखता ही गोष्ट जमते, पण काय स्मरण नीट राहत नाही असं असू नाही शकत। या सगळ्याचे अर्थ खोल एकच आहेत, त्याचं बाहेरचं ओरिएंटेशन प्रकृतीगत थोडं थोडं वेगळं आहे, पण जो अंतर्मुख आहे तो बाहेरच्या व्यवहारात साक्षी नाही का राहणार। जो अंतर्मुख आहे आणि आतला आनंद घेतो तो बाहेर प्रेमाने नाही का वर्तन करणार। जो अंतर्मुख आहे आणि आत्म्यात रमलेला आहे त्याला स्मरण नाही राहणार. ज्याला स्मरण राहतं तो अंतर्मुख नाही राहणार. ज्याला स्मरण राहतं तो साक्षी नाही राहणार. हे सगळं एक आहे. याचा सुरुवातीचा अभ्यास थोडा थोडा वेगळा आहे, पण हे एकमेकांपासून वेगळे मुळीच नाहीयेत. त्यामुळे जर साक्षी भाव जमत नसेल एखाद्याला आणि दुसरा भाव जमत नसेल तर त्याचा अभ्यास करावा. इथं ज्या पाट्या आहेत हे तुम्हाला दिलेले ऑप्शन्स आहेत. हे महिन्याच्या महिन्याला तुम्ही करा अथवा एका भावात राहा चालेल. सर्वसाधारणपणाने कसं आहे की हे गणित नाही सुटलं तर ते बघू, ते नाही सुटलं तर ते बघू, म्हणून ते दिलेले आहेत. पण एक सुटलं तर सगळी सुटली असं आहे. आत्मज्ञान मिळवावे कसे? यदा कदाचित मिळाले तर टिकवावे कसे? आत्मज्ञान मिळतं बरं का? टिकवणंच अवघड आहे. निरूपण समयी कित्येकांना आपण निसंग आत्मा आहोत असा निसंदिग्ध बोध होत असतो सद्गुरुमुखातून श्रवण करत असताना. तो नंतर टिकत नाही, कित्येकांना होतो. ध्यानाच्या वेळेला कित्येकांना जमतं चांगलं, मधूनमधून जमतं मान्य, प्रत्येक बैठकीत जमत नसेल. त्यावेळेला त्यांनी आत्मज्ञान मिळवलेलंच असतं. कोणाकोणाला दर्शनाच्या वेळेला जमतं, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, अथवा सद्गुरूंच्या पायावर मस्तक ठेवलं चरणांवर, तर आपणच नाही आहोत असं वाटायला लागतं. पाया पडव गेलो तर पाऊलची न दिसे. आपण नाही, पाऊल नाही, मन नाही, सगळं संपलेलं आहे. हे आत्मज्ञानच आहे. आत्मज्ञान मिळतं कधी कधी चिंतनाने मिळतं, कधी कधी कर्म इतकी चांगली करण्याची प्रेरणा होते आणि त्याच्यातून अलिप्तता साधली जाते. स्मरण राहतं आत्मभावाचं आणि कर्म घडतात. आत्मज्ञान मिळतं, टिकत नाही. न टिकण्याला कारण छिद्र असलेली बादली, त्याच्यातून पाणी आपण भरायला लागलो तर ते जसं सगळीकडून पाणी निसटून निघून जाईल, वाहून जाईल, तसं मिळालेलं गमावलं खूप जातं असं मला वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्ष देईल ज्ञान, येथे नाही कीर आन, तरी ते थारे ऐसे मन शुद्ध होवावे. ते टिकून राहील असं मन, शुद्ध मन नसतं ही अडचण आहे. ध्यानाच्या वेळेला मन जातं हा अनुभव कित्येकांचा आहे, पण व्यवहाराच्या वेळी ते तसंच परत येतं. आणि तुम्ही कठोर असाल तर कठोर अभिव्यक्तीतून येतं. त्या ध्यानाचा यत्किंचितही प्रभाव तुम्ही स्वतःवर पाडून घेत नाही. जसे तुम्ही बदलायला पाहिजे तसे बदलत नाही. असं असल्यामुळं म्हणून हा बदल चिंतनानी प्रयत्नपूर्वकच करणं गरजेचं आहे. तसं जर केलं तर हे स्थिर राहतं. करुणा येते पण स्वार्थामुळे जाते. कधी कधी रस्त्यात एखादं कोणी अशी व्यक्ती पाहिली तर तुमचा हात खिशातही गेलेला आहे, पण मग तुम्हाला एखादा लेख आठवतो की याच्यावर बराच धंदा मोठा आहे, यांचे मालक यांच्याकडून पैसे घेतात आणि यांना पोटापुरतं देतात, हातात घातलेला खिशात घातलेला हात बाहेर येतो. करुणा टिकत नाही. अन्य विचारांमुळे करुणा नाहीशी होते. त्यामुळे ते टिकवावं कसं हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याला ही लक्षणं फार कारण उपयोगी येतात. अद्वेष्टा सर्व भूतानां सारखी भक्त लक्षणं किंवा अमानित्वम अदंभित्वम यांच्यासारखी ज्ञान लक्षणं ही खूप उपयोगाला येतात. एका बाजूने साधना आणि एका बाजूने गुणांचा अभ्यास, यांनी ते जमत राहील, हळूहळू जमेल. त्याकरता नेमकी साधना कोणत्या स्वरूपात करावी ते मात्र आता वरपासून खालपर्यंत दिलेलं उत्तर परत एकदा आठवा, तशी करावी. आपली वेळही संपली. पण हा फार चांगला प्रश्न होता असं असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे याचं दिग्दर्शन या प्रश्नाच्या अनुरोधाने खरंच फार आपल्या सगळ्यांना दिशादर्शक असं असू शकेल असं वाटल्यावरून काल मी याच्यावर बोललो पण आज परत बोललो. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ स्वामी जी.